कधी हिवाया ओ मलुदेवाची कहाणी नाही जाणार कधी हिवाया सांभाळल्या रे दोन्ही बाया धन्य धन्य तू खंडेराया
सांभाळल्या रे दोन्ही बाया धन्य धन्य तू खंडेराया
देवाला लागली भानूची गोडी भानूसाठी देव हात पाय जोडी देवाला लागली भानूची गोडी भानूसाठी देव हात पाय जोडी माळचा समोर भानुबाईची लागत गुण गाया ओ माळचा समोर भानुबाईची लागत गुण गाया सांभाळल्या रे दोन्ही बाया धन्य धन्य तू खंडेराया
सांभाळल्या रे दोन्ही बाया धन्य धन्य तू खंडेराया
माळस बोलती मल्हारीला नका आणू भानू धनगर नीला माळस बोलती मल्हारीला नका आणू भानू धनगर नीला सवत भानू पाईव तुम्ही झुलत्या पतीवर आया ओ सवत भानू पाईव तुम्ही झुलत्या पतीवर आया सांभाळल्या रे दोन्ही बाया धन्य धन्य तू खंडेराया
सांभाळल्या रे दोन्ही बाया धन्य धन्य तू खंडेराया
भानुमाताचा दुपला भांडान शिव्याच्या पद्याची मुख्य तोंडान भानुमाताचा दुपला भांडान शिव्याच्या पद्याची मुख्य तोंडान दोघींच्या भांडणामध्ये त्या येड्या देवाची झुलती काया हो दोघींच्या भांडणामध्ये त्या येड्या देवाची झुलती काया सांभाळल्या रे दोन्ही बाया धन्य धन्य तू खंडेराया
सांभाळल्या रे दोन्ही बाया धन्य धन्य तू खंडेराया
भांडण चौथीला साजलं येजुरगडात गाव बर गाजलं चौथीचं भांडण चौथीला साजलं येजुरगडात गाव बर गाजलं सतयुग गेलं कलियुग आलं नाही सुधारल्या बाया ओ सतयुग गेलं कलियुग आलं नाही सुधारल्या बाया सांभाळल्या रे दोन्ही बाया धन्य धन्य तू खंडेराया
सांभाळल्या रे दोन्ही बाया धन्य धन्य तू खंडेराया
नारीचा हा गाऊन झगडा येड्या देवाचा मधीचा रगडा दोन नारीचा हा गाऊन झगडा येड्या देवाचा मधीचा रगडा चौथीचं भांडण नव्याचं कोंडण रिता नाही जाणार वाया हो चौथीचं भांडण नव्याचं कोंडण रिता नाही जाणार वाया सांभाळल्या रे दोन्ही बाया धन्य धन्य तू खंडेराया
सांभाळल्या रे दोन्ही बाया धन्य धन्य तू खंडेराया
मलुदेवाची कहाणी नाही जाणार कधी हिवाया ओ मलुदेवाची कहाणी नाही जाणार कधी हिवाया सांभाळल्या रे दोन्ही बाया धन्य धन्य तू खंडेराया
सांभाळल्या रे दोन्ही बाया धन्य धन्य तू खंडेराया सांभाळल्या रे दोन्ही बाया धन्य धन्य तू खंडेराया सांभाळल्या रे दोन्ही बाया धन्य धन्य तू खंडेराया